chinimandi.com podcast. विझी डेली शुगर मार्केट अपडेट. आज 7 सप्टेंबर 2020. डोमेस्टिक मार्केट. देशभर बाजारात मागणी स्थिर राहिली. महाराष्ट्रामध्ये एसटीस साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 3170 रुपये राहिला, तर एमटीसचा भाव 3240 रुपये ते 3260 रुपये प्रति क्विंटल राहिला. दक्षिण कर्नाटकामध्ये एसटीस साखरेचा व्यापार 3340 रुपये ते 3400 रुपये राहिला, तर एमटीसचा भाव 3365 रुपये ते 3450 रुपये राहिला. उत्तर प्रदेशामध्ये एमटीसचा व्यापार 3390 रुपये ते 3400 रुपये होता. गुजरातमध्ये एसटीस साखरेचा व्यापार 3231 रुपये ते 3235 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर एमटीसचा भाव 3251 रुपये ते 3261 रुपये प्रति क्विंटल राहिला. तमिळनाडूमध्ये एसटीसचा व्यापार 3390 रुपये ते 3450 रुपये होता, तर एमटीसचा भाव 3450 रुपये ते 3500 रुपये राहिला. इंटरनॅशनल मार्केट. लंडन वर्ल्ड शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $359.10 प्रति टन राहिला, आणि US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.93 सेंट्स होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 73.489 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.2998 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 2874 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $39.8 होते. इक्विटी BSE सेन्सेक्स 60.5 अंकांनी वर येऊन 38,417.23 अंकावर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा NSE Nifty 21.20 अंकांनी वर येऊन 11,355.5 अंकावर बंद झाला.